नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. राज्यातल्या 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी आज मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. सकाळी 9:30 वाजेपर्यंत राज्यभरात सुमारे 7% मतदान झालं. या निवडणुकीमध्ये मोठ्या संख्येनं मतदान करून आपणही आपल्या शहरांच्या महानगरांच्या जडणघडणीत योगदान द्यावं आणि लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यातल्या जनतेला मतदान करून कर्तव्याचं पालन करण्याचं आवाहन केलं. नागपूर इथं मतदान केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. सर्व महापालिकांच्या 893 प्रभागातल्या 2,869 नगरसेवक पदांसाठी 15,931 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. एकूण 3,48,00,000 अधिक मतदार या सर्व उमेदवारांचं राजकीय भवितव्य ठरवणार आहेत. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर शहरात 1,267 मतदान केंद्र असून जालना इथं 291, परभणी इथं 341, लातूर 375 आणि नांदेड इथं 600 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. महापालिकांसाठी प्रभागनिहाय मतदानाची ही पहिलीच वेळ आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात शांततेत मतदान सुरू आहे. संवेदनशील मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरात सकाळी 9:30 वाजेपर्यंत 7.7% मतदान झालं. जालना महापालिकेत 11:30 वाजेपर्यंत 20.13% मतदानाची नोंद झाली. शहरात सकाळी मतदानाला सुरुवात होताच वयोवृद्ध मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला असून इतर नागरिकांनीही मतदान करावं असं आवाहन केलं. जालन्यात मुख्य निवडणूक निरीक्षक जगदीश मिनियार आणि जिल्हाधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त आशिमा मित्तल यांनी शहरातल्या विविध मतदान केंद्रावर जाऊन पाहणी केली. परभणी महानगरपालिकेच्या 65 जागांसाठी मतदान सुरू असून थंडीचा प्रभाव कमी असल्यामुळे सकाळपासून मतदारांचा चांगला प्रतिसाद दिसत आहे. या निवडणुकीत 401 उमेदवार रिंगणात असून 11:30 वाजेपर्यंत 26.44% मतदान झालं. परभणी इथं प्रभाग क्रमांक 4 एका मतदान केंद्रावर ईव्हीएम आणि कंट्रोल युनिटमध्ये बिघाड झाल्यानं या ठिकाणचं मतदान बंद पडलं आहे. प्रशासन पुढील व्यवस्था करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी परभणी शहरातल्या मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन केलं. लातूर महापालिकेत 11:30 वाजेपर्यंत 18.22% मतदान झालं तर नांदेड महापालिकेसाठी पहिल्या 2 तासात 35,951 मतदारांनी मतदान केलं. भारतीय सेना दिनानिमित्त आज देशाच्या संरक्षणासाठी सदैव सज्ज असलेल्या आपल्या शूर सैनिकांच्या अतुलनीय शौर्याला, शिस्तीला आणि सर्वोच्च बलिदानाला देश नमन करत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातले सर्व सैनिक, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात भारतीय सैन्याने आपल्या व्यावसायिकता, शिस्त आणि मानवतावादी सेवेद्वारे जागतिक स्तरावर आदर मिळवला असल्याचं नमूद केलं. लोकशाही संस्था आणि लोकशाही प्रक्रिया ही लोकशाहीला स्थिरता, गती आणि व्यापकता देतात असं भारतानं जगाला दाखवून दिलं आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. आज दिल्लीत राष्ट्रकुल देशांच्या सभापती आणि पीठासीन अधिकाऱ्यांच्या 28 परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. भारतात संसदेच्या कामकाजात आता कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयच्या वापराबाबत पंतप्रधानांनी माहिती दिली. ते म्हणाले,
हमने अपनी संसद में एआई की मदद से डिबेट्स और हाउस प्रोसीडिंग्स को रियल टाइम में रीजनल लैंग्वेजेज में ट्रांसलेट करने का काम शुरू किया है. संसद से जुड़े रिसोर्सेज को भी एआई की मदद से यूजर फ्रेंडली बनाने का काम हो रहा है और इससे हमारी यंग जनरेशन को संसद को समझने का उनको बेहतर अवसर मिल रहा है.
भारतात लोकशाहीचा अर्थ शेवटच्या व्यक्तीपर्यंत सेवा पोहोचवणं हा असून गेल्या काही वर्षात देशातले 25 लोक गरिबीतून बाहेर आले असल्याचं पंतप्रधान म्हणाले. या परिषदेत 42 राष्ट्रकुल राष्ट्रांचे 61 अध्यक्ष, पीठासीन अधिकाऱ्यांसह 4 अर्धस्वायत्त देशांचे संसद अध्यक्षही सहभागी झाले आहेत. एलोन मस्क यांनी एक्स या समाज माध्यमावर कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचा वापर करून तयार केलेल्या आक्षेपार्ह प्रतिमा संपादित करण्यावर प्रतिबंध घातले आहेत. कॅलिफोर्नियाच्या सर्वोच्च अभियुक्त्याने एआयने तयार केलेल्या मुलांच्या अश्लील प्रतिमेची चौकशी सुरू केल्यानंतर काही तासातच पेड सबस्क्रायबर्ससह सर्व वापरकर्त्यांना ही बंदी लागू करण्यात आली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10